श्री स्वामी अथर्वशीर्ष। अथर्वशीर्ष म्हटले की गणपती अथर्वशीर्ष पटकन आठवते। देवीचे, सूर्याचे, गायत्रीचे अशी काही अथर्वशीर्षे आहेत, पण ती सर्व संस्कृत भाषेत आहेत। मराठी भाषेत अथर्वशीर्ष हा प्रकार आलाच नाही। श्री स्वामी समर्थांचे एक अथर्वशीर्ष आहे, छोटे खानी असले तरी ते संस्कृत भाषेतच आहे, त्यामुळे मराठी अथर्वशीर्षाची आजवर उणीवच होती। ती उणीव आता या अथर्वशीर्षाने भरून निघाली आहे। नित्य नेमाने हे अथर्वशीर्ष एक वेळ म्हटल्यास इष्ट कामनापूर्ती होईलच, परंतु प्रसंगी गरजेनुसार 1, 3, 5, 7, 11, 21, 51, 100 किंवा 1000 आवर्तने सुद्धा करावी। श्री गणेशाय नमः। या श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्षाचे ब्रह्मा ऋषी परमात्मा देवता गायत्री हा छंद मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर मूळ मूळ हे अग्निनारायण युक्त बीज आदि माया शक्ती सर्वतापहर सप्ताक्षर युक्त मंत्र हा कीलक धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थ प्राप्तीसाठी जपाचा विनियोग ओम लं ओम हं ओम यं ओम वं ओम रं ओम सं या बीजाक्षरांसह षडंगन्यास ओम नमो जि परब्रह्म परमात्मा प्राणदाता ओंकार स्वरूपा श्री स्वामी समर्था नमो नमो हे कवच ऐसा हा मंत्र जाणावा ओम इह परसुरलोकी ओम ओम श्री स्वामी समर्था नमो नमो रक्ष रक्ष मज रक्ष रक्ष मज तू कर्ता तू धर्ता तूची परिपाता तूची संहर्ता या अनंत विश्वाचा भयमज मरणाचे भय चिंता तुर जगण्याचे भयशील भ्रष्टया जगताचे सांभाळी देवा मला देवा रक्षी मज क्षणोक्षणी रक्षी मज दिनोदिनी रक्षी मज निशीदिनी शरण शरण आलो तुला ओम इह परसुरलोकी ओम तूची सत्यज्ञान सृष्टीचे विज्ञान तू मूळ कारण, अहम ब्रह्मास्मीचे तू ब्रह्मा विष्णुरुद्र अग्निवायु इंद्र आपो भूमि सूर्य चंद्र व्योम तू तू ऋग्वेद यजुर्वेद तू अथर्व सामवेद पुराण आणि उपनिषद सर्व ही तूच तू देवा तू वाङ्मय तू चिन्मय अणुरेणु हिरण्मय ब्रह्ममय तूची ओम इह परसुरलोकी ओम सोहम आत्मा राम कोहम माया भ्रम दाविशी उत्तम नामाचा आदर्शी ओम हे एकाक्षरी ब्रह्म ते तुझे निज रूप प्रकाशे अपरंपार वर्णिता वर्णवेना दोन अक्षरी दत्त स्मर्तृगामिनाथ आर्तांचा आधार परोपकारी तीन अक्षरी श्रीपाद वैराग्य प्रखर जाळीला विकार शिवतेजे नरसिंह अक्षरे चार आश्रम धर्म वेदांचा विचार विवरिला स्वामी समर्थ पंचाक्षर मोक्षाचे द्वार तोडिला आचार दांभिकांचा ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ पंधरा अक्षरी मंत्र हा जपता निरंतरी आबाल थोरी कोणी यसो जरी प्रपंची विकारी तयासी सत्वरी स्वामी दत्त अंतरी होईल तमारी उद्धार करता साऱ्या रोग व्याधी बाधा मनोव्याधी घोर कष्ट सर्वान आधी नष्टतील अक्का बाईचा फेरा जाईल माघारा येईल लक्ष्मी घरा नित्य पाठे अभक्ष भक्षण पापाचे कारण जाईल विरून अथर्व पाठाने अपेय पान दुर्गुण महान जाईल निरसून अथर्व पाठाने अगम्य गमन नरक दारुण जाईल जळून अथर्व पाठाने व्रात्य संभाषण बुद्धीचे ग्रहण जाईल सुटून अथर्व पाठाने पंचमहापापे भस्मसात आपोआपे अथर्व प्रतापे होतील पै सहस्रावर्तन हे सहस्र भोजन वाशतयज्ञाहून पुण्यदायी आता येणे होवो आरोग्य वृद्धी ऐश्वर्य वृद्धी शांति वृद्धि वंश वृद्धि धन वृद्धि ज्ञान वृद्धि योग वृद्धि कीर्ति वृद्धि दिगंत पाठकाची हरिओं तत्सत। ऐसा हा मंत्र जाणावा इति श्री उपनिषदस्वरूप श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष स्तोत्र संपूर्ण। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।